चीनी मंडी .com पॉडकास्ट।
वित्त मंत्रालयानं सांगितल्यानुसार कंपन्यांना GST रिटर्न फॉर्म संभावित माहितीची घोषणा दरवर्षी देणं आवश्यक। वित्त मंत्रालयानं बुधवारी सांगितलं की GST मासिक विक्री रिटर्न आणि संभावित गोष्टींची माहिती दरवर्षी रिटर्न फॉर्ममध्ये द्यायला हवी आणि त्यावर असणाऱ्या कराची वसुली केली जायला हवी। दरवर्षीचं रिटर्नवर स्पष्टीकरण देताना मंत्रालयानं सांगितलं की कंपन्यांनी काही प्रश्न विचारलेत की दरवर्षी कर परतावा भरण्यासाठी आकड्यांचा प्राथमिक स्रोत CSTR 1, GSTR 3B किंवा याशिवाय काय असलं पाहिजे। GSTR 1 जेव्हा बाहेरची काही संभावित खाती असतील तिथे GSTR 3B मध्ये सर्व देवाणघेवाणीची माहिती सांगितली जाते आणि वसुली केली जाते। मंत्रालयानं सांगितलं की GST 1, GSTR 3B आणि लेखावही सर्व खात्यांमध्ये एकसारखं असलं पाहिजे आणि सर्वच फॉर्ममध्ये किमती एकसारख्या असल्या पाहिजेत। जर यामध्ये मेळ नसेल तर दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर कर सरकारकडे जमा केला गेला नाही किंवा अधिक कर जमा केला गेला। मंत्रालयानुसार पहिल्या बाबतीत त्याची घोषणा दरवर्षी रिटर्नमध्ये व्हायला हवी आणि करही जमा केला जायला हवा। यानंतर सर्व सूचना दरवर्षी रिटर्नमध्ये दिली जाऊ शकते आणि पात्रतेनुसार रिफंडसाठी GST RFD 01A च्या द्वारे निवेदन दिलं जाऊ शकतं।